श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तु, इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाल लोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वाम अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरिशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तु। हे पय फेन धवल जगजीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्ण वीला, यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंज मुकुट पंजानना, शौनकादिका मुनी जना, सुत सांगे नैमिषारण्यी, इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेद शास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी, पृतनावसने करुण, घातले उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शुभ्र भगने मावळली, तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजे चहुकडून उठली, व्याघ्र ब्रूक रीस वन केसरी, मृग मृगी वन गौ वानर वानरी, शशक जंबुकांचाहारी, संहारी तनृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादि बिडालक, नकुल राज हंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊनी पडियेला, त्याचा बंधु परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्भून, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दर्वी स्कंदी घेऊनिया, नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परमनी पून, अन्न शाका सुवास करीन, देखो न सुर नर भुलती, राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृ तीर्थी लक्षुणी, गुरु वसिष्ठ घरा लागुणी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अबजज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकात नर मांस शिजवून, ऋषीस आनुन वाढविले, त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणूनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाढिले कैसे पापिया, राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापी न म्हणोन, उदक करी घेतले। तव रायाची पट्ट राणी मदयंती नामे पुण्य खाणी रूपे केवळ लावण्य हारिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुणीया शिष्ये गुरु शिषा पावया अधिकार नाही सर्वथा गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली ससाच ते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदांवरी जलटाकी मित्र सह तो जानु पर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जानुनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे द्वादश वर्षी होईल मुक्त येसी स्वस्ताना आपुल्या गुरु पावला अंतरधान मग कल्माश पाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशी दीन वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असूर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव भक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधुका कुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाबुनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पती सभक्षु नको राजेंद्रा मत्पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिणी निर्दये भक्षिला तेची क्षणी अस्ति बंजर टाकूनी तिये पुढे धिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी कोन वनी सावरी ती ते मगती ने शाप धिदला राजा ते जो अलोट विधि हरी हरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्तिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शाप मुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी येरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंश खंडण पतीस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण खदिरंगाराची सेज आज पासून झाली तुज लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुन क्षीण करीती मग तैसा कल्माष पाद भूप होमु निराहिला दीन रूप पुढे प्रकाश वया कूळ दीप आपण धर्म शास्त्र पाहतसे तेथीचे पाहुनी ब्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोग वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंज चालीला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिला सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम ईभ आवरीत म्हणे स्त्री स्वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसान करावे आपुली कर्म गती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनन सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्म हत्या पाठी सी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकराखात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रह्महत्यपाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी रांता जन विराजित केळी नारळी खरजूरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्हा गराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडबिंबळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपिथ्य बिल्व अंजीर अर्जुन पिच मंद कदंबते ऐसिया वना माजी द्रौपदी क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पाप मती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासर मणी की निधान जोडे रंका लागूनी की क्षुधीता बुढे उचंबळोनी क्षीराब्धिजैसा पातला की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामनी जाहला तैसा तापसियान माजी मुकुट मणी शिष्यमांदी सवी घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्तानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापी संहारती संपूर्ण तू विलोकी सी जरी कृपा करुण तरी रंक सहस्त्र नयन होय ह्यावरी तो महाराज गौतम कल्माष पादा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुन नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र गलत्र समस्त सुखरूप आहित की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहित क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथी थन वर्णवे ओंकार रूपे कैलास नाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पिठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्याजी प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भींचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथीची वसती अहो रात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निरजर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्रिये सदा वसती पाहा वया मृडानी नायक मंडप घसनी हो तसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गरजती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सूरस तो सविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखीत चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षि सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वै श्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथे चिवसती अहो रात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडो निकर उभे तिथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तिथे वरकड क्षेत्रे लक्ष वरुषे जाण तप आचारला निर्वाण गोकर्णी एक दीन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐका वया लीला सुरंग श्रवण वाट पाहती ह्यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजना वीन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण त्या लागी रात्रंदीण रावण माता अन्न न घे। रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणितो जावून कैलासा प्रती द्विपंच वदन जाता झाला साक्षेपे। तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारा सार निवडिले। चतुर्दश विद्यापारंगत शिवासिया वडे अत्यंत दशमुखे गायन अद्भूत केले त्याने स्वामी पुढे। आपुले शिर छेदुन स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे। राग उपराग भार्या सहित मूर्छणा शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे। गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भूत। म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वय नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देई।